चीनी मंडी .com पॉडकास्ट।
अडथळ्याच्या शर्यतीनंतरही क्युबा करणार साखर निर्यात। अपुरी साधनं आणि योग्य नियोजनाच्या अभावी क्युबामध्ये साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र यावर मात करत क्युबानं पुरेसं साखर उत्पादन घेतलं असून स्थानिक बाजारपेठेबरोबरच आपल्या निर्यातदारांच्या गरजाही पूर्ण करण्याची तयारी केली आहे। क्युबामधून प्रामुख्यानं चीन आणि युरोपमधील काही देशांना साखर निर्यात होते। यंदा या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नाही, तसंच स्थानिक बाजारातही साखरेचा योग्य पुरवठा होईल असं मत क्युबाच्या अजक्युबा संस्थेचे आंतरराष्ट्रीय विषयांचे संचालक लौरडेस कास्ट्रो नालोस यांनी सांगितलं। गेल्या नोव्हेंबर महिन्यात क्युबाच्या साखर हंगामाला सुरुवात झाली। फेब्रुवारी अखेर क्युबानं 82% साखर उत्पादनाचं टार्गेट पूर्ण केलं असून अजून हंगामाचे 2 महिने शिल्लक आहेत। क्युबामध्ये यंदा 15 लाख टन साखर उत्पादन होणं अपेक्षित असून त्यातील 9,20,000 टन साखर निर्यात होणार आहे। क्युबाचे अर्थ आणि नियोजन मंत्री अल्जेंड्रो गिल यांनी गेल्या डिसेंबरमध्ये तेथील संसदेत ही माहिती दिली। क्युबामध्ये साखर कारखान्यामध्ये मोडकळीला आलेली यंत्र, मोडलेले जनरेटर्स, बॉयलर्स, काही भागात पावसाचा व्यत्यय आणि उशिरा होणारी आयात साधनं अशी अवस्था होती। आता बरीचशी साधनं आयात करण्यात आली आहेत, त्यामुळं साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। साखरेसोबतच रम, मध आणि अल्कोहोल या उत्पादनांनीही क्युबाची निर्यात योजना पूर्ण केली आहे। जुन्या साखर कारखान्यांमधील खराब यंत्र बदलण्यासाठी काही मशिनरी आयात करावी लागणार आहे। त्यासाठी क्युबातील साखर उद्योगाकडे कॅश फ्लो नाही हे त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान आहे। यंदाच्या हंगामात 35,000 हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आलेली नाही। क्युबामध्ये साखर हे केवळ निर्यातीचं प्रमुख साधन नाही, तर यामुळं क्युबामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो, तसंच जनावरांचं खाद्य आणि वीज निर्मितीमध्येही साखर उद्योग मोलाची भूमिका बजावत आहे। यंदाच्या हंगामात आलेल्या अडचणींवर मात करण्यात आली असून आता उर्वरित 2 महिन्यात अधिकाधिक साखर उत्पादनावर लक्ष केंद्रित करावं लागेल असं मत क्युबाचे अध्यक्ष डीएस कॅनेल यांनी व्यक्त केलं आहे। कितीही अडचणी आल्या तरी क्युबा साखर उत्पादन करतच राहणार आणि आंतरराष्ट्रीय गरजा पुरवत राहील असा विश्वास कॅनेल यांनी व्यक्त केला। साखर उद्योग हा क्युबामधील सर्वात महत्त्वाचा उद्योग होता। 1991 क्युबामध्ये 80 लाख टन साखर उत्पादन होत होतं, पण आता पर्यटन, आरोग्यसेवा, बायोटेक्नॉलॉजी आणि सिगार या उत्पादनामध्ये साखर उद्योग मागं पडला आहे।